नमस्कार, मी प्रभाकर गावडे, सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी. सोमवार दिनांक 25 ऑगस्ट 2025 रोजी माझे चिरंजीव वेदांत याचा विवाह सोहळा माहेश्वरी मंगल कार्यालय कवठे यमाई तालुका शिरोळ जिल्हा पुणे या ठिकाणी संपन्न होत आहे. साखरपुडा सकाळी 11 वाजता व विवाह सोहळा सायंकाळी 5:05 संपन्न होत आहे. मी वेगवेगळ्या पद्धतीने आपल्यापर्यंत निमंत्रण पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे, तरी आपण गावडे आणि पवार परिवाराचे निमंत्रण स्वीकारून लग्न सोहळ्यास उपस्थित राहावे ही नम्र विनंती. धन्यवाद.